श्री माधवाष्टकम या प्रार्थनेने होणार आहे। सद्भक्त सौ अमृता कुलकर्णी ही प्रार्थना म्हणते।
माधवम् माधवानन्दम् स्वरूपानन्द सद्गुरोः कृपापात्रं च सद्विप्रम् वन्दे राम प्रियोत्तमम् भावार्थ दीपिकाटीका विशदीकरणे पटुः सोऽहं ध्यान परो नित्यम् यः स प्रीतोऽस्तु सर्वदा करोति कर्म योगस्थु नासक्तो विषयेषु च शुचिश्च शीलवान् शान्तो यस्तं प्रेम्णा नमाम्यः सरलोऽपि च लोकेषु वाकडे नामधारकः पण्डितोऽपि निगर्वी च मानदो माधवः खलु फलप्राप्तैव यो नम्रः तरुः फलयुतो यथा इत्यतो वाकडे नाम वाकडे कुलदीपकः सन्तुष्ट सततं चेत्ते कामलोभ विवर्जितः मनो मधुकरो यस्य गुरुपादाम्बुजेरतः ज्ञानदेव महाभक्तः अध्यात्मज्ञानपरायणः जयोऽस्तु तस्य सर्वत्र लोककल्याणकारिणः सर्वदा स्वरूपानन्द सद्भक्ताना सौहृदम् अस्त सुरामस्य दासस्य सदानन्द प्रवर्धकम् अस्तु रामस्य दासस्य सदानन्द प्रवर्धकम्
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः। तो मज आठवतो गुरु राजा प्राण विसावा माझा। तो मज आठवतो विवेक सिंधूंची चिद्रत्ने लेवविली मज यत्ने। तो मज आठवतो अक्षय परमात्मा अविनाशी अचल सुखाची राशी। तो मज आठवतो ज्यांचं स्मरण हेच खरं पुण्य। अशा आपल्या प्राणप्रिय सद्गुरूंचा पूजनीय स्वामी माधवनाथांचा आज पुण्यस्मरण दिन। बरोबर 16 वर्षापूर्वी याच दिवशी 30 जुलै 1996 या दिवशी पूजनीय स्वामीजींनी आपला देह सद्गुरूंच्या चरणी अर्पित केला। त्यांचं संपूर्ण जीवन हे आपल्यासारख्या साधकांकरता कायम खर्ची पडलं। आपल्या साधकांकरता ते कायम झटत राहिले। आपल्याच उन्नतीकरता त्यांनी कायम प्रयत्न केला। माणूस घडवण्याचं काम किंबहुना माणसातनं देव घडवण्याचं काम स्वामीजींनी आयुष्यभर केलं। असं म्हणता येईल की त्यांच्या जीवनाचं मुख्य उद्देश मुख्य लक्ष हे आपली उन्नती आपलं कल्याण हेच होतं। त्यांच्याच शब्दात त्यांचंच वर्णन करायचं झालं तर आम्हा नाही मृत्यू आम्हा नाही जन्म वाऊगासे श्रम कासयासी आम्हा नाही कर्म आम्हा नाही धर्म कुणाची हे वर्म ठाऊके ना प्रेमास्तव आम्ही जाहलो मानव रूप आणि नाम लेवून या माधव म्हणे आम्ही वैकुंठीचे राजे भक्तांच्या काजे जन्म आलो। खरोखर आपल्या भाग्याचा आपल्यालाच हेवा वाटावा अशा पद्धतीनं स्वामीजी आपल्या जीवनामध्ये अवतीर्ण झाले। एवढंच नव्हे तर त्यांनी अत्यंत प्रेमाने आपण जसे आहोत तसा आपला स्वीकार केला आणि आपल्या जीवनाच्या कायापालटीला एक प्रकारे सुरुवात झाली। जीवन उणे परमार्थ बरोबर शून्य असं एक साधं सोपं सरळ पण अत्यंत मूलगामी सूत्र स्वामीजींनी आपल्या हातात ठेवलं। एका उत्तुंग ध्येयाची आपल्याला ओळख करून दिली। ते ध्येय म्हणजे आत्मदर्शनाचं ध्येय। त्यांच्याकडे येण्यापूर्वी आपण जीवन जगत नव्हतो का? प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने आपापल्या तऱ्हेनं जीवन जगत होता। त्यालाच जीवन जगणं असं म्हणत देखील होता। पण जीवन जगणं म्हणजे काय आणि जीवनाची खरी इतिकर्तव्यता काय आहे हे खरं तर स्वामीजींच्याकडे येऊनच आपल्याला कळलं। कल्याणप्रद कृतार्थ जीवन हे केवळ आणि केवळ आध्यात्मिक पायावरच उभं राहू शकतं हे स्वामीजींनी निक्षून सांगितलं। आणि हे कल्याणप्रद कृतार्थ जीवन हे केवळ आत्मदर्शनाच्या वाटेवर जाऊनच होऊ शकतं हे देखील त्यांनी निक्षून सांगितलं। त्याकरता ध्यानाचा साधनेचा राजमार्ग त्यांनी स्वतःहून आपल्यासाठी आखला। एवढंच नव्हे तर त्याकरता आपण चालावं त्या ध्यानाच्या मार्गावर चालावं आपण उभं राहावं आणि आपण प्रगती करावी याकरता स्वामींनी देखील खूप कष्ट घेतले आणि ते प्रत्येक जीवाकरता घेतले। केवळ ध्यानाचा साधनेचा मार्ग सांगून स्वामी थांबले नाहीत, तर या ध्यानाच्या जोडीला श्रवण अत्यंत आवश्यक आहे म्हणून कित्येक वर्ष 40 वर्ष स्वामीजी आपल्याला सांगत राहिले। प्रवचन, सत्संग, पाद्यपूजा या माध्यमातून स्वामीजींनी वेगवेगळ्या पद्धतीने प्रबोधनाचे मार्ग हाताळले, जेणेकरून आपल्या जीवनाची दिशा निश्चित होऊ शकेल, जेणेकरून आपल्या जीवनामध्ये प्रगती करण्यासाठी आपल्याला निश्चित अशी मदत होऊ शकेल। आपल्या प्रत्येकाची प्रकृती बदलावी याकरता स्वामींनी खूप कष्ट घेतले। त्यांच्या शब्दाचं, त्यांच्या प्रवचनाचं, त्यांच्या सत्संगामध्ये प्रत्येक उत्तराचं सामर्थ्य हे केवळ त्यांच्या वक्तृत्वशैलीमध्ये नव्हतं, तर ते त्यांच्या स्वानुभूतीचं होतं, म्हणून ते आपल्या अंतःकरणावर फार खोलवर ठसा उमजत होतं। प्रत्येक वेळेला स्वामी सांगत असत आणि आपल्याला प्रकृती बदलाची, आपल्याला आपल्या ध्येयाची आठवण करून देत होतं आणि आपल्याला आपल्या मार्गावरून चालण्यासाठी नवी प्रेरणा प्रत्येक वेळेला स्वामींकडनं मिळत होती। हे स्वामींचं आपल्या आयुष्यात घडलेलं फार मोठं एक कार्य, फार मोठा एक चमत्कार असं आपल्याला निश्चितपणे वाटतं। आनंदात रहा हे तर त्यांचं सांगणं आपल्यासाठी सगळ्यांसाठी एक प्रकारचं आशीर्वचनच, एक प्रकारे आपल्याला दिलेला तो आदेशच। पण आनंदात रहा म्हणजे काय नेमकं करायचं याचा मार्ग देखील त्यांनीच सांगितला। जीवनाकडे बघण्याची दृष्टी त्यांनी आपल्याला दिली। संसारामध्ये सुख दुःख हे होणार, सुख दुःख मिश्रितच संसार आहे, परंतु अचल अशा ठिकाणी आपण स्वस्थ राहून या सगळ्या गोष्टींकडे अत्यंत अलिप्तपणे बघू शकतो हे प्रथम स्वामींकडनं आपल्याला कळलं आणि खरोखर आनंदात रहा याचं वर्म आपल्याला स्वामींनी हातामध्ये दिलं। या स्वामींच्या मोकळ्या दरबारात जो कोणी जीव आला तो इथे आला, त्यांना बघितलं, त्यांच्याकडनं ऐकलं, येत राहिला आणि इथेच कायमचा विसावला। असे अनेक जीव आपल्यापैकी इथे आले आणि इथे कायम त्यांच्या आनंद दरबारात मुक्त स्थान त्याला प्राप्त झालं। याचं प्रमुख कारण होतं स्वामींनी अत्यंत प्रत्येकाला दिलेलं निर्व्याज निरपेक्ष असं प्रेम। स्वामींचं प्रेम जाडवलं नाही अशी एकही व्यक्ती शोधून देखील सापडणार नाही। त्यांच्या प्रेमाने तर आपण त्यांच्याकडे आकृष्ट होत होतो, त्यांच्या प्रेमाने तर आपण त्यांच्याकडे खेचलं जात होतो आणि त्यांच्या प्रेमाने तर आपण हे सगळं करायला उद्युक्त होत होतो। त्यांच्या प्रेमानेच आपल्या जीवनाची एक विशिष्ट अशी दिशा निश्चित होत होती। आज या पुण्यस्मरणाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांचंच मिळालेलं प्रेम त्यांच्या चरणी अर्पण करणार आहेत आपल्यातले दोघ जण साधक। त्यातला पहिला आहे सद्भक्त गिरीश फाटक। गिरीश आपल्याला सगळ्यांना केंद्राच्या सेवेच्या निमित्ताने परिचित आहे। गिरीश मेकॅनिकल इंजिनियर आहे, त्याचबरोबर अनेक वर्ष नोकरी करून आता तो स्वतःचा व्यवसाय करतो आहे आणि तो कन्सल्टंट आहे। तो आज स्वामीजींच्या चरणी आपलं पहिलं भावपुष्प भावसुमन अर्पण करतो आहे।
ओम सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः। ओम सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः। जय जय देव निर्मळ निज जनाखील मंगळ जन्म जरा जलद जाळ प्रभंजन। स्वामीजींचं वर्णन करताना ज्ञानेश्वरीच्या ओव्यांचाच आधार घ्यायला लागतो, कारण स्वामीजीने जन्मभर ज्ञानेश्वरी सांगितली ते नुसते ज्ञानेश्वरीचे प्रवचनकार नव्हते तर ज्ञानेश्वरीतली प्रत्येक ओवी आणि ओबी त्यांनी अनुभवली होती। त्याचप्रमाणे साधकांना ज्ञानेश्वरीतलं जीवन जगण्याची प्रेरणा स्वामीजी देत असत। सर्व साधकांच्या जीवनात मांगल्याचा वर्षाव करणारे अत्यंत निर्मळ भगवत स्वरूप होऊन राहिलेले स्वामीजी होते। जन्म जरा याची भीती जसा प्रभंजन म्हणजे वारा अग्नि जाळ नाहीसा करतो, त्याप्रमाणे ते जन्म आणि जरा याची भीती साधकांच्या जीवनातून नाहीशी करत असत। स्वामीजींचं स्मरण आपल्याला नेहमीच होत असतं, पण ह्या गुरुपूजनाच्या मंतरलेल्या दिवसात स्वामीजींचं स्मरण अतिशय विशेषत्वानी असं रोज होत राहतं। जगाशी झुनाट सोयरिक असं त्यांचं वर्तन असे. मला आठवतं 1987 काळात सोमवारी सत्यसाई निलयमध्ये मी प्रथम दासबोधाच्या प्रवचनाला आलो होतो. स्वामीजींनी त्या प्रवचनात काय सांगितलं हे मला आठवत नाही. प्रवचन संपल्यावर सर्वजण हात जोडून उभे राहिले. मी देखील हात जोडून उभा राहिलो आणि स्वामीजी दोन हात जोडून नमस्कार घेत येत होते आणि ते नेमके माझ्यापाशी येऊन थांबले. त्यांनी माझ्या पाठीवर हात ठेवला. पुढा स्नेह पाझरे मागा चालती अक्षरे कृपा आधी अवतरे शब्द पाठी. अतिशय खोलवर असं प्रेमाने त्याने माझ्या डोळ्यात पाहिलं. थोडेसे हसले परत खांद्यावर थोपटलं आणि ते पुढे निघून गेले. त्यांनी एका दृष्टिक्षेपात मला जिंकून घेतलेलं होतं. आपली खूप जन्मापासूनची ओळख आहे असं स्वामीजींना त्यावेळी पाहिल्यावर वाटलं. ते मला फार पूर्वीपासून ओळखत होते असं त्यांच्या दृष्टीमध्ये वाटत होतं. एक प्रकारे त्या पहिल्याच भेटीत मी त्यांच्या प्रेमात पडलो. सत्यसाई निलयमध्ये प्रवचनाला असं कळलं की माया अपार्टमेंटला देखील केंद्र असतं. त्यामुळे पुढच्या सत्यसाई निलयमचं केंद्र झाल्यावर दासबोधाचं केंद्र झाल्यावर मी सायकलवरून माया अपार्टमेंटला आलो. समोर पाहिलं तर केंद्रात कुणीच नव्हतं. म्हणून मी स्वामीजींच्या घराची बेल वाजली. स्वामीजींनीच दरवाजा उघडला. मी स्वामीजींना विचारलं केंद्र नाही का. स्वामीजी म्हणाले अरे आत्ताच नाही का प्रवचन झालं. आज जेव्हा प्रवचन असतं तेव्हा केंद्र नसतं. डाळीच्या दरवाजाच्या आतून असं ते बोलत होते आणि त्यांनी दरवाजा उघडून मला आत घेतलं आणि माझी चौकशी केली. तू कोण कुठून आलास काय करतोस. स्वामीजींशी झालेला हा पहिला प्रत्यक्ष संवाद होता. अतिशय आनंददायी असा हा संवाद होता. तिथे निघताना मी स्वामीजींना म्हणालो की मी सज्जनगडावर जाणार आहे. 2-3 दिवस तिथे जाऊन साधना करणार आहे. त्यावर स्वामीजी म्हणाले जाऊन ये तिथे सुनील चिंचोळकरांना भेट. ते अतिशय चांगले आहेत. स्वामीजी दुसऱ्याचं मन जपत असत. एखाद्या साधकाला नेमका कधी प्रबोध करायचा हे त्यांना पक्क ठाऊक होतं. ते मला म्हणाले तू सज्जनगडावर जरूर जा तिथे चालून साधना कर मग परत इकडे ये. हळूहळू जसं प्रवचनाला यायला लागलो तसं स्वामीजींच्या संगतीचे अत्यंत वेध लागायला लागले. स्वामीजी जिथे असत तिथे अतिशय आनंदाचं वातावरण अतिशय निश्चिंततेचं वातावरण अतिशय समाधानाचं असं वातावरण अतिशय प्रासादिक असं वातावरण निर्माण होत असे. केंद्रात येणाऱ्या प्रत्येकाला वाटत असे की त्यांची एक तरी दृष्टी आपल्यावर पडावी. त्यासाठी प्रत्येकजण धडपड करत असे की स्वामीजीने एकदा तरी आपल्याकडे पाहावं. मला लक्षात आलं की केंद्रात नियमित श्रवणाला यायला स्वामीजींना आवडतं. त्यामुळे स्वामीजींना आवडतं म्हणून केंद्रात यायला लागलो. श्रवणाबरोबर केंद्रात सेवा करणारे साधक साधना करणारे साधक स्वामीजींना अतिशय प्रिय होते. त्याचबरोबर आपल्या आचरणात किती उतरवतात ते साधक स्वामीजींना अतिशय आवडत असत. स्वामीजींचं परत परत दर्शन व्हावं असं वाटत असल्यामुळे मी सेवेसाठी विलासदादांकडे प्रथम नाव दिलं. त्यावेळी माया अपार्टमेंटला महिन्यातनं एक रविवार सेवा असे आणि त्या सेवेला स्वामीजी स्वतः येत असत. असंच मी तिथे सेवेला गेलेलो असताना स्वामीजी स्वतः मार्गदर्शन करत होते. त्यावेळी एक मूर्ती स्वामीजी एका ठिकाणी ठेवली. त्यावर एक साधक म्हणाले ही मूर्ती इथे ठेवायच्या जागी अमुक एक जागी ठेवली तर अतिशय छान दिसेल. त्यावर स्वामीजी म्हणाले मला वाटतं नाही ती आहे तिथेच चांगली आहे. त्यावर ते साधक परत म्हणाले नाही स्वामीजी त्या जागीच ती छान दिसते. स्वामीजी म्हणाले बरं मग तू म्हणतोस तर आपण मूर्ती तिथे ठेवू आणि त्यांच्या मनाप्रमाणे ती मूर्ती तिथे स्वामीजींनी हलवली. थोड्या वेळाने नमस्कार करून ते साधक गेले. त्यानंतर स्वामीजींनी सांगितलं ही मूर्ती परत आपल्या ठरल्या जागेवर नेऊन ठेवा. आणि अतिशय मुश्किल असे चेहऱ्यावर त्यांच्या भाव होते पण ते दुसऱ्याचं मन सांभाळत असत. साफसफाईच्या कामाचं त्यांनी आधीच पूर्ण व्हिज्युअलायझेशन केलेलं असे. किती वेळात किती काम झालं पाहिजे याची त्यांचं वेळेचं व्यवस्थापन अतिशय अप्रतिम असं होतं. ते कपाट हलवलं की झाडू घेऊन हातात सरला ते उभेच असत. ते म्हणायचे या सरला ते झाडून घ्या. त्यांना एक क्षण देखील फुकट घालवलेला चालत नसे. क्षिप्र सारिता हा त्यांचा अतिशय आवडता गुण होता आणि जे काम प्रपंची माणसाला साधा केवळ प्रपंच करणाऱ्या माणसाला चार मिनिटं लागत असतील तर ते म्हणत परमार्थी माणसाने दोन मिनिटात ते काम केलं पाहिजे. त्यांच्या ठिकाणी विलक्षण अशी सौंदर्य दृष्टी होती. साफसफाई झाल्यावर ते प्रत्येक गोष्ट नीट झाले की नाही असं बघत असत. अतिशय कौतुकाने नजर फिरवित असत. तिथे आलेल्या सर्वांकडे अतिशय प्रेमाने पाहत असत आणि आपल्याकडे पाहिलं की सगळ्यांना खूप आनंद होत असे. माया अपार्टमेंट आणि अध्यात्म मंगल धाम मधील जी ध्यान केंद्र आहेत ती ध्यान केंद्र त्यांच्या सौंदर्य दृष्टीची आपल्याला साक्ष देतात. अतिशय रसिकतेने प्रत्येक बारीक सारीक गोष्टीत लक्ष घालून त्यांनी ही ध्यान मंदिर उभी केलेली होती. एक दिवस माया अपार्टमेंट मध्ये संध्याकाळच्या केंद्रात लाईट गेलेले होते. बरोबर 7:30 वाजले आणि स्वामीजी केंद्रामध्ये आले आणि नेमके त्याच वेळी लाईट आले. सर्वांच्या चेहऱ्यावर अतिशय कौतुक मिश्रित आनंदाचे असे भाव होते. स्वामीजींनी ते जाणलं आणि ते लगेच म्हणाले की हे लाईट आले ही स्वामीजींची कृपा नाही, ही एमएसईबीची कृपा आहे. त्यांना भोंगळ परमार्थ अजिबात मान्य नसे आणि ते त्वरित त्या पद्धतीने प्रबोधन करत असत. स्वामीजींचं व्यक्तिमत्व अतिशय सखोल असं होतं. त्यांच्या शांत निस्वार्थी प्रेमळ स्वभावाचा अनुभव त्यांच्या संगतीत आलेला सर्वांना येत असे. त्यांच्या आतले जे भाव होते, गुण होते, त्या गुणांचा स्पर्श समोर आलेल्या साधकांच्या मनाला, बुद्धीला, अंतःकरणाला हमखास होत असे. त्यांचा स्पर्श केवळ मनाला बुद्धीला होत नसे तर ते साधकांच्या आतल्या जाणीवेला स्पर्श करत असत. ते ज्या परमतत्वाच्या ठिकाणी समरस होऊन राहिले होते तेथून ते साधकाच्या हृदयाच्या आतील अशा जीवाला स्पर्श करीत असत. त्यामुळे हा स्पर्श अतिशय आनंददायी वाटत असे, अतिशय उत्साह निर्माण होत असे, अतिशय प्रेम निर्माण होत असे, सर्वत्र आनंद पसरत असे, अत्यंत निश्चिंतता वाटत असे. त्यामुळे तात्पुरते का होईना तिथे आलेल्या साधकांची दुःख, सांसारिक दुःख बाजूला पडत असत. स्वामीजी ज्याला आपला म्हणत असत त्याच्या मागे खंबीरपणे उभे राहत असत. त्यांच्यासाठी त्या जीवाचं कल्याण व्हावं म्हणून ते काहीही करण्यास तयार असत. वेळप्रसंगी ते त्यांना आर्थिक मदत देखील करत असत. स्वामीजी गमतीने म्हणत असत, मी महाभूत आहे आणि ज्याच्या मानगुटीवर बसतो त्याला सोडतच नाही. नमस्काराच्या वेळी स्वामीजी अशा काही प्रेमाने पाठीवरून हात फिरवत असत की त्या प्रेमामुळे साधकाच्या अंतःकरणात ते घर करून राहत असत. त्याच्या मनामध्ये, बुद्धीमध्ये ते व्यापून जात असत आणि त्याच्यामुळे स्वाभाविकच साधकाच्या मनात स्वामीजींविषयी अत्यंत प्रेम, त्यांच्या शिकवणुकीविषयी देखील प्रेम निर्माण होत असे. त्यांचे विचार आपण स्वीकारावेत, त्यांनी जी तत्व जीवनात स्वीकारली आहेत ती आपण देखील स्वीकारावीत असं वाटू लागायचं. अशा प्रकारे विचार करणारे, वाटणारी युवकांची, तरुण साधकांची एक फौजच त्यावेळी स्वामीजींनी तयार करायला सुरुवात केली. त्यांना असं वाटायला लागलं की स्वामीजींसाठी आपण काहीही करू, ते सांगतील तसं आपण करायचं, अशी भूमिका हळूहळू तयार झाली. ते मात्र अत्यंत प्रयोगशील होते. केंद्रात येणाऱ्या साधकांचा परमार्थ सुरळीतपणे व्हावा, त्यांना साधना करता यावी यासाठी त्यांनी असा एक प्रयोग केला की केंद्रात येणाऱ्या साधक साधिकांची लग्न ठरवायची. माझ्यासारख्या कितीतरी साधकांची लग्न स्वामीजींनी स्वतः लक्ष घालून ठरवली, पण त्यांचा हेतू मात्र असा होता की ह्यांनी उत्तम परमार्थ करावा, ह्यांना केंद्रात यायला जमावं, यांनी उत्तम साधना करावी आणि आत्मबोधाचं ध्येय यांनी ह्याच जीवनात प्राप्त करावं, अशी विलक्षण तळमळ त्यांना होती. त्यासाठी स्वामीजी हे करत असत. जानेवारी 1991 मध्ये माझा अनुग्रहाचा पहिला वाढदिवस होता. त्यावेळी मी पूजेला गेलो असताना स्वामीजींनी पहिला प्रश्न विचारला, तू ध्यानाला बसतोस का? मी हो म्हणालो. किती वेळ ध्यानाला बसतोस? मी म्हणालो रोज सकाळी पाऊण तास मी ध्यानाला बसतो. स्वामीजी म्हणाले, आत्ता माझ्यासमोर प्रथम ध्यानाला बैस, आणि त्यांनी तासभर ध्यान करून घेतलं. ते सांगत असत, रोज तास दीड तास ध्यान केलंच पाहिजे, रोज प्रेमाने नामस्मरण केलंच पाहिजे. ज्याला आपला म्हटलं त्याच्यासाठी ते सर्व त्याचे लाड पुरवीत असत. डिसेंबर 91 मध्ये माझ्या लग्न झाल्यानंतर रिसेप्शन नंतर मी त्यांना भेटायला गेलो होतो. लग्नाची पत्रिका जेव्हा त्यांना दिली होती त्यावेळी ते म्हणाले होते, मी असा हातपाय मोडून बसलोय त्यामुळे मला लग्नाला प्रत्यक्ष येता येणार नाही, मी तिथे उपस्थित आहे पण तुझं लग्न झाल्यानंतर तुम्ही दोघं भेटायला या. त्यावेळी स्वामीजींनी आम्हा उभयताना जवळ घेऊन अतिशय प्रेमाने गालावरून पाठीवरून हात फिरवला आणि स्वतःच्या हाताने त्यांनी पेढा भरवला आणि संसारासंबंधी जुजबी मार्गदर्शन देखील केलं. एकमेकांची अंतःकरणं सांभाळायची, दुसऱ्याला दुखवायचं नाही. स्वामीजींचं जीवन तुमच्या समोर आहे, माझे आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहेत. त्यांचे जीवनविषयक विचार अत्यंत सरळ असत, आपण परमार्थ प्राधान्याने करायला पाहिजे अशा प्रकारचं त्यांनी स्वतःचं जीवन घडवलं होतं. त्यामुळे त्यांना जेव्हा साधक प्रश्न घ्यायला विचारत असत त्याला मार्गदर्शन देखील ते थेट करत असत. मी त्यांना म्हणालो की मला नोकरी बदलायची आहे, 94 सालचा प्रसंग असेल. तरी त्यांनी मला विचारलं, नोकरी कुठे आहे, पुण्यातच आहे का आणि केंद्रातेला जमणार का? मी पुण्यातच नोकरी आहे असं सांगितलं. त्यावेळी ते म्हणाले की नोकरी बदलण्यास मग हरकत नाही, तुला आयुष्यात कसलीच काळजी नाही, तुझा प्रपंच आणि परमार्थ सुरळीत होईल, मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामीजींचं अशा प्रकारे प्रामुख्याने प्राधान्याने परमार्थ करायचा हे त्यांच्या जीवनाचं उद्दिष्ट होतं आणि तेच साधकांकडून ते करून घेत असत. एकदा एका नातेवाईकांना स्वामीजींच्या दर्शनाला घेऊन गेलो होतो. ते साधक वर्षातून एकदा इगतपुरीला विपश्यनेला जात असत. तिथे गेल्यावर स्वामीजींनी त्यांना विचारलं, तुम्ही काय साधना करता? त्यांनी मौन एकांत ध्यानाची पद्धत याबद्दल माहिती दिली. स्वामीजी म्हणाले, फार छान, साधना नाम अनेकतः, सर्व साधना खऱ्या आहेत. इथे मी देखील सद्गुरुपदिष्ठ मार्गाने सोहम ध्यान साधना करतो. स्वामीजी इतर सांप्रदायिकांविषयी अत्यंत आदराची प्रेमाची भावना अशी ठेवत असत. जुलै 1996 महिन्यात स्वामीजींची पूजा केली. त्यावेळी ही पूजा आपल्या देहाने त्यांची केलेली शेवटची पूजा आहे अशी कल्पना नव्हती. 30 जुलैला सकाळी कंपनीत कामावर गेला असताना सकाळी सद्भक्त राम धुमाळचा फोन आला आणि तो म्हणाला, स्वामीजी अत्यवस्थ आहेत, तू त्वरित निघून ये. आणि माझ्या अपार्टमेंटला आल्यावर कळलं की स्वामीजींनी देह ठेवलेला आहे. आपण पोरके झालो आहोत अशी भावना निर्माण झाली. परंतु पुढे स्वामीजींनीच स्वामी मकरंदनाथांच्या रूपाने ही पोरकेपणाची भावना पार नाहीशी केली. स्वामी मकरंदनाथांच्या रूपातच प्रत्यक्ष स्वामीजीच इथे कार्य करीत आहेत याचा प्रत्यय सतत येत असतो. स्वामीजींच्या चरणी अशी प्रार्थना करावीशी वाटते. स्वामीजी, तुम्ही आम्हाला परमार्थाच्या मार्गावरून चालण्यासाठी बळ द्या. तुमचं सतत स्मरण आमच्याकडे राहू दे. स्थिती गतिमती तुझ्या कृपेने गंधित होऊन समरसतेने व्यापून जीवन तुझ्या चिंतने अविरत मार्ग क्रमावे. आपण सद्गुरु समर्थ असल्यामुळे ही प्रार्थना सफल होणार अशी माझी दृढ श्रद्धा आहे. जय जय.
आपल्या सगळ्यांना एक नम्र निवेदन आहे की आपण जास्तीत जास्त जवळ बसून घ्यावं, त्याचबरोबर आपले मोबाईल सेट्स हे सायलेंट मोडवर ठेवावेत. गिरीशच्या भावस्मरणामध्ये आपल्याला निश्चितपणे आपल्या स्वामीजींच्या प्रथम भेटीची आठवण झाली असेल. स्वामीजी एक जादूगार होते. ती जादू अशी की जो जाई एक वार तो विसरे घरदार, अशा विलक्षण ओढीने जो त्यांच्याकडे प्रथम आला तो येतच राहिला. त्यातलीच एक सद्भक्त सौ रेवती ताई वेल्हाळ आपलं भावसुमन स्वामीचरणी अर्पण करेल. रेवतीताई हे एक अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे. तिने इन्स्ट्रुमेंटल म्युझिकमध्ये एम ए केलेलं आहे. प्रथम काही काळ तिने टॅक्सेशन कन्सल्टंट असे तिचे मिस्टर आहेत त्यांना मदत केली आणि आता मात्र ती ग्राफिक डिझायनिंग या विषयामध्ये कन्सल्टन्सी करते. त्याचबरोबर ती व्हायोलिन उत्तम वाजवते. आपण पंढरपूरला तिच्या व्हायोलिन वादनाचा सगळ्यांनी आस्वाद घेतलेला आहे आणि ती पेंटिंग देखील उत्तम करते. पण तिच्या ह्या व्यक्तिमत्वाला स्वामींकडे येऊन काय पैलू पडले हे आपल्याला तिच्याकडनं नक्कीच ऐकायला आवडेल. आपण सद्भक्त रेवतीताईकडनं तिचं भावसुमन आता ऐकूया.
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः. आज स्वामी माधवनाथांचा 16वा निर्वाण दिन, त्यांचे पुण्यस्मरण करण्याचा दिवस. संतांना जन्म नाही व मृत्यूही नाही, पण तरी सुद्धा एक अद्भुत लीला चरित्र आपल्या समोर घडून गेले आहे. त्यांचे मंगल चरित्र पुन्हा पुन्हा स्मरण करून आपल्याच आनंदाला भरती येत असते आणि जिथे भक्तिभाव आहे तिथे सद्गुरु आपल्यापर्यंत पोचतच असतात. जसे नदीचे पाणी सागराला मिळतेच, पण सागरातले पाणी देखील नदीत मिसळून नदीला सामावून घेत असते. वरवर पाहता ते चार चौघांसारखे सामान्य जीवन जगले, पण हे जीवन असामान्य व अलौकिक कशामुळे झाले तर त्यांचा मूळचा पारमार्थिक पिंड, प्रेमळ स्वभाव, आत्मदर्शन हेच जीवनाचे चरमलक्ष ठरल्यामुळे ध्यान नामाची चिकाटीने केलेली साधना, सद्ग्रंथांचे वाचन चिंतन आणि दैवी गुणांची केलेली जोपासना, नंतर पावसच्या स्वामी स्वरूपानंदांची भेट व अनुग्रह झाला. काही काळातच ते माधवचे स्वामी माधवनाथ झाले व नाथ संप्रदायचे उत्तराधिकारी म्हणून त्यांची निवड झाली. सद्गुरूंच्या आज्ञेप्रमाणे परमार्थाचा प्रचार व प्रसार करण्यासाठी संपूर्ण जीवन झिजले. 96 साली गुरुपौर्णिमेला आत्मतत्वात ते विलीन झाले. हे सुंदर चरित्र घडले, पण ते प्रत्येक साधकाशी एक नाते जोडून गेले. प्रत्येक साधकाला वाटत असे की स्वामी माझे आहेत, कारण प्रेम हे त्यांच्या जीवनाचा व कार्याचा पाया होता. स्वामींचे चरित्र खूप सखोल व उंच असले तरी माझ्या अल्पबुद्धीला भावेल तेवढेच मी काही प्रसंगातून वर्णन करू शकते. अंतकरणातला खोलवर कप्पा उघडावा व तिथे विराजमान असलेले माझे सद्गुरू आठवले की मन भक्तीने व कृतज्ञतेने भरून जाते. 84 साली त्यांचे प्रथम घडलेले दर्शन ते 96 साली त्यांची शेवटची भेट हा 12 वर्षांचा काळ अतिशय आनंदाचा होता. स्वामींची प्रथम भेट मला खूप स्पष्ट आठवते. 84 साल मे महिना मी व माझी आई संध्याकाळी सहज फिरायला निघालो. फिरता फिरता आम्ही श्री करंदीकरांच्या घराकडे आलो. आई म्हणाली आपण त्यांना 10 मिनिटे भेटून येऊ. सहज त्यांच्याकडे गेलो आणि गप्पा सुरू होताच स्वामी माधवनाथांचा विषय निघाला. मी त्यांना विचारले हे स्वामी माझ्या काही प्रश्नांना उत्तरे देतील का. करंदीकर काका म्हणाले हो, पण ते 8 दिवस नागपूरला जाणार आहेत. घड्याळाकडे पाहताच ते म्हणाले ते आता घरी भेटू शकतील. आत्ताच जायचे असा मी हट्टच धरला. सहज चक्कर मारून यायची म्हणून आम्ही रिक्षासाठी पैसे पण नेले नव्हते. पण करंदीकर काका मला व आईला भागेश्वर निवास मध्ये स्वामींकडे घेऊन आले. स्वामी एक नारंगी रंगाची लुंगी व एक पांढरे उपरणे घालून पलंगावर सहज बसले होते. करंदीकर काकांनी आईची व माझी ओळख करून दिली व स्वामींनी आम्हाला त्यांच्या समोर आसनावर बसायला सांगितले. खोलीत सहज लक्ष गेले. एका बाजूला देव्हारा, ज्ञानोबा व स्वामी स्वरूपानंदांची तस्वीर, मंद प्रकाशात तेवणारे लामण दिवे व उदबत्त्यांचा सुगंध, हे सारे पाहून माझे मन भारावून गेले. स्वामींची प्रेमळ व आपुलकीची नजर माझ्यावर वर्षाव करीत होती व मला म्हणाले तुला काय विचारायचे आहे. स्वामी हे मोठे सद्गुरू आहेत हे मला माहीत नव्हते. त्यांचे नाव वाकडे महाराज आहे असे आमच्या ऐकण्यात होते. मी त्यांना म्हणाले मला ध्यानाची आवड आहे व आम्ही स्वामी चिन्मानंदांची प्रवचने ऐकतो. त्यांची पुस्तके वाचून मी ध्यानाला बसायचा प्रयत्न करते, पण माझ्या मनात कधीही आले नाहीत असे वाकडे विचार येऊ लागले व घाबरून मी ध्यान करायचे सोडले. मनात विचार आला, अरे मी वाकडे हा शब्द उगाच वापरला, ह्यांचे तर नाव वाकडे आहे. हा विचार उमटताच स्वामी माझ्याकडे पाहून म्हणाले, हो माझे नाव वाकडेच आहे. हे ऐकून मला धक्काच बसला. मी मनात ओळखले की ह्यांना तर माझ्या मनातले विचार पण कळतात, पण ते माझ्याकडे निरीक्षण करीत प्रेमाने पाहतच होते. मला मराठीपेक्षा इंग्लिशमध्ये बोलायची सवय होती. मी माझ्या भाषेत त्यांना पुढे विचारले, पूर्वी कधी न येणारे विचार मनात येतात तर आता मला गॉड पनिशमेंट देईल का? हे ऐकून स्वामींना खूप हसू आले आणि मला म्हणाले, नाही नाही, भगवान खूप कृपाळू आहे, तो तुला कधीही शिक्षा करणार नाही. तेव्हापासून मी गॉडला भगवंत म्हणू लागले. स्वामी पुढे म्हणाले, तू लक्षात घे की तू मन नाहीस, तू ह्या देह मन बुद्धीच्या पलीकडे आहेस. मी तुला मार्ग दाखवीन आणि अनुग्रह देखील देईन. तू इथे येत जा, तुला निश्चित आनंद मिळेल. तेव्हा मला हा बोध कळला नव्हता, पण त्यांची प्रेमळ व सुंदर मूर्ती पाहून मी भारावून गेले होते. माझ्या आयुष्यात मी असे प्रभावी व्यक्तिमत्व कधी पाहिले नव्हते. त्यांनी आम्हाला प्रसाद दिला व स्वामी गॅलरी पर्यंत आम्हाला सोडायला आले व म्हणाले, उद्या ये तर 6:30 वाजता, मला नमस्कार कर व खाली सुशीलाताईंकडे केंद्र भरते, तिथे ध्यानाला बस. आम्ही पूर्ण गॅलरी चालत जिन्याकडे आलो. मी मोठ्या धाडसाने मागे वळून पाहिले तर स्वामी तिथे उभे होते. दोन्ही हात उंचावून आम्हाला आशीर्वाद दिला व आम्ही घरी आलो. सहज फिरायला निघावे आणि सद्गुरूंच्या भेटीचा अचानक लाभ व्हावा याचे मला पण आश्चर्य वाटते. रोज संध्याकाळी 6:30 वाजता त्यांना नमस्कार करून मी व माझी बहीण स्वाती ध्यानाला बसू लागलो व स्वामींशी एक मैत्रीचे नाते जुळू लागले. सर्वांमध्ये वावरत असले तरी स्वामी मोठ्यात मोठे, लहानात लहान, तरुणात तरुण व्हायचे. ते खूप मिश्किल देखील होते. त्यांच्या खोलीत कधीतरी 5 ते 10 मिनिटे बसायला मिळायचे. एकदा असेच सहज बसलो होतो. स्वामी म्हणाले, तुम्हाला माझ्यासारखा असा फकीर कधी भेटला होता का? आम्हाला हसू आले व मानेनीच नाही असे उत्तर दिले. तर स्वामी पुन्हा म्हणाले, नीट आठवा बरं, असा कोण माझ्यासारखा कधी भेटला का तुम्हाला? नाही म्हटल्यावर स्वामी हसून म्हणाले, पहा कसे तुम्ही मला जन्मजन्म शोधत आलात. त्यानंतर स्वामींची प्रवचने ऐकण्यास आम्ही सुरुवात केली. श्रवणातून कळू लागले की माणसांच्या मनात षडरिपू असतात व ते भगवंतापासून आपल्याला दूर नेतात. हे सारे मला नवीनच होते. मी प्रामाणिकपणे आपल्यामध्ये कोणते रिपू वास करतात हे पाहायची व संध्याकाळी स्वामींकडे गेल्यावर त्यांना सांगायची की आज माझ्या मनात हा विकल्प आला. स्वामींना हसू यायचे आणि माझी चेष्टा करायचे. कुठे कुठे दाखव तर मला हे रिपू कुठे येतात, मला तर तुझ्यात काहीच दिसत नाही. मी त्यांना म्हणायचे, अहो असे हे दिसतात का? ते माझ्या आत आहेत. स्वामी म्हणायचे, हो का, मला तर काहीच दिसत नाही. दर वेळेला मी असे काही सांगितले की पुन्हा कुठे आहेत हे रिपू म्हणून उडवून लावायचे. म्हणून मी त्यांना पटवण्यासाठी एका डायरी मध्ये वार, तारीख व कोणत्या दिवशी कुठला विकल्प आला हे लिहून ठेवायची आणि विकल्प आला की 10 मिनिटे नामस्मरण करायचे हेही ठरवायची. ही डायरी मी त्यांना एकदा दाखवली. त्यांनीही ती खूप कौतुकाने वाचली व म्हणाले, तुम्हाला इतक्यात मनातल्या वृत्ती ओळखता येतात हे चांगले आहे. चिमण्यानो, तुम्ही खूप लहान आहात, हे सारे जिंकायचे सोपे नाही. ऋषी मुनींनी तपश्चर्या करीत उगाच का दाढ्या वाढवल्या, तुला तर इतक्यात स्वरूपानंद व्हायचे आहे का? असे चेष्टा मस्करी करीत ते परमार्थाचे धडे शिकवत असत. स्वामी खूप चतुर देखील होते. मी एकदा वाढदिवसाच्या दिवशी त्यांना नमस्कार केला. त्यांनी मला विचारले, तू आज किती वर्षांची झालीस? मी 27 वर्षांची म्हटल्यावर त्यांनी एक सुंदर गणित मांडले, तू पुढे 73 वर्षे जग म्हणजे 100 वर्षांची होशील, आणि मी आज 73 वर्षांचा आहे तर मी 27 वर्ष जगलो म्हणजे मीही 100 वर्षांचा होईन. स्वामी जरी देहाने आपल्यामध्ये नसले तरीही प्रत्येकाला वाटते की स्वामीजी आजही आपल्या बरोबर आहेतच. त्यांचे प्रेम तर सगळ्यांना जाणवायचे. आम्हा मुला मुलींना त्यांचे वेडच लागले होते. त्यांच्या सहवासातला प्रत्येक क्षण खूप मोलाचा वाटायचा. माझ्या लग्नाच्या आधी कोणतेही पुण्याबाहेरचे स्थळ आले की मी ते नाकारत असे. डोळ्यातून अश्रू व्हायचे व मी खूप अस्वस्थ व्हायचे. असेच एकदा स्वामींच्या समोर डोळे पाझरतच राहिले. अश्रू काही मला आवरेना. तेव्हा ते माझ्याकडे अत्यंत प्रेम व करुणेनी पाहत म्हणाले, अगं तुला जर मला सोडून कुठेही लांब जाणे सहन होत नसेल तर तुला काय वाटते की मला काय तुला दूर पाठवायला वाईट वाटत नाही का? पुढा स्नेह पाजरे, मागा चालती अक्षरे, शब्द पाठी अवतरे, कृपा आधी. त्यांची ही कृपा हा स्नेह अंतःकरणात जपून ठेवावा. पुढे त्यांनी माझे सासर त्यांच्या घरा शेजारीच निवडले व त्यांच्या जवळ ठेवले. ते गमतीने म्हणायचे की किती नशीबवान आहे पहा, सगळे सोडून माझ्या शेजारीच राहायला आली. असे म्हटल्यावर मी अंतर्मुख होऊन मला वाटायचे संतांच्या शेजारी राहणे म्हणजे ध्यान नामाच्या अनुसंधानात राहणे, त्यांच्या दैवी गुणांच्या आसपास तरी पोचणे. हे तर किती अवघड, मन संसारातच अडकलेले असते. स्वामींचे पुण्यस्मरण करताना मातोश्री सरलाताईंची आठवण ही मोलाचीच ठरते. दोन गुलाबांची फुले असली तरी त्यातून सुवास एकच येतो. तसेच या दैवी दाम्पत्याचे होते. पती पत्नी जरी असले तरी त्यांचे एक विचार, एक दृष्टी, एकच कार्य आणि एकच प्रेम असेच होते. त्यांच्यानंतर स्वामी मकरनाथ व सौ मधुराताई हाच आदर्श समोर ठेवून अनेक साधकांची पारमार्थिक वाटचाल स्थिर करीत आहेत. स्वामींची शेवटची भेट मला कायमची स्मरणात राहील. बुधवारी मी त्यांच्याकडे सकाळी फुले घेऊन गेले होते. पूजेची फुले मी देवाऱ्याकडे ठेवली आणि स्वामींकडे पाहिले. ते कृतकृत्य जीवन जगून ऐटीत बसले होते. भगवे कपडे व निळा एप्रिन घालून ते खीर खात होते. माझ्याकडे हसले व हात उंचावून आशीर्वाद दिला. पुढच्याच मंगळवारी देहत्याग करून स्वरूपात लीन होतील हे कधी वाटले नाही. ते सामान्य कधीच दिसले नाहीत, वागले नाहीत. त्यांनी आपले असामान्यत्व कधी प्रकट केले नाही, तरी ते प्रत्येक कृतीत प्रकटच होत राहिले. त्यांच्या आठवणींचा स्मृतिगंध मनात दरवळतच राहतो व आपले स्वामी कुठे गेलेत असा ध्यास मन घेऊ लागतं. पण हा शोध आपल्याला आतच घ्यायचा आहे. सद्गुरु कृपा कळेल त्यासी जो शोधेल आपण असी. पुढे कळेल अनुभवासी आपे आप वस्तू. वृत्तींच्या बुडाशी असलेले आनंदाचे अधिष्ठान हे ओळखून तिथे स्थिर होण्याचा प्रयत्न करूया. त्यांनी आपल्यासाठी खूप कष्ट केले आहेत. ते एकदा म्हणाले होते, मी प्रत्येक प्रकृतीसाठी 12 वर्ष प्रयत्न करतो. त्यांच्या कष्टाचे चीज करूयात. घट जसा पाण्यात पूर्ण बुडला की बुडबुडे थांबतात, तसेच आपण पूर्ण शरणागत होऊन त्यांना प्रार्थना करूया. स्वामीजी, तुम्ही प्रत्येक साधकाला परमशांतीचा प्रसाद द्यायला समर्थ आहात, पण हा शांतीचा प्रसाद ग्रहण करण्यासाठी पात्रता मात्र आमच्यामध्ये येऊ. हरिओम तत्सत.
सद्भक्त सौ रेवतीताईंनी सांगितलेल्या आठवणींनी आपलं प्रत्येकाचंच मन भूतकाळामध्ये गेलं. सद्भक्त रेवतीताईंनी तिच्याबरोबर स्वामींचे झालेले प्रसंग अक्षरशः आपल्यासमोर जिवंत केले आणि आपण देखील अशाच काही प्रसंगांमधनं गेलेलो आहोत हे आपल्या डोळ्यांसमोर देखील स्पष्टपणे तरळलं. खरोखर तो संबंध आनंदाचा काळ होता. स्वामीजींकडे यावं, आपलं सगळं ओझं त्यांच्या चरणी टाकावं आणि आपण आनंदाने मोकळं व्हावं. आपण कधी दुःखी कष्टी झालो असू तर यावं त्यांच्या दर्शनाने पुनीत व्हावं. त्यांचा एक नजरेचा कटाक्ष आपली सगळ्या वृत्ती शांत करत असे. त्यांचा एक स्पर्श आपलं सगळं दुःख आपल्याला विसरायला लावत असे. कधी कधी विनोद करून, कधी कधी एखाद्या ओळीवरचं बहारदार प्रवचन त्यांच्याकडनं ऐकून, कधी कधी सत्संगामधल्या उत्तराला जो प्रश्न आपण विचारला नाही पण एखाद्या साधकाने विचारला तर त्या उत्तरातनं आपल्याला उत्तर मिळून गेलं आणि आपण निशंक झालो असे कित्येक प्रसंग आपल्या प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये नक्कीच असतील. सद्भक्त रेवतीताई जसं म्हणली की त्यांनी आपल्याला हा शांती प्रसाद दिला. खूप मोठी जबाबदारी देखील या निमित्ताने आपल्याला आठवली पाहिजे. स्वामीजी आपल्याकरता अनेक वर्ष, केवळ 12 वर्ष नाही, अनेक वर्ष झटलेले आहेत आणि अनेक वर्ष आपल्यावर कृपेची पाखर स्वामीजींनी घातलेली आहे. ते स्वामीजींचे कष्ट, ते त्यांचं आपल्याकरता झिजणं, आपल्या उन्नतीकरता हर प्रकारे प्रयत्न करणं हे आपण वाया जाऊ नाही देता कामा. आपल्या प्रत्येकाची ही जबाबदारी आहे की त्यांनी सांगितलेल्या मार्गावर आपण अत्यंत प्रेमाने, अत्यंत जिद्दीने, अत्यंत निश्चयाने चालत राहिलं पाहिजे. आपण आता एक अभंग ऐकणार आहोत. सद्भक्त सौ सायली अभंग सादर करेल.
महार
बहु भुकेला झालो तुमच्या पुष्टासाठी आलो बहु भुकेला झालो
आठवणींचा कल्लोळ प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये दाटून आलेला आहे. स्वामींनी आपलं जीवन एक प्रकारे पूर्णपणे व्यापून टाकलं. स्वामी केंद्र हे आपल्या जीवनाचे अविभाज्य घटक कधी झाले हे आपल्याला कळलं देखील नाही. ऐसी आनंदाची यात्रा वाटे कधी संपू नये, माऊलीच्या हातातला हात कधी सुटू नये असं वाटत असतानाच अचानक स्वामीजींनी आपल्या देहाची यात्रा 30 जुलै 1996 रोजी संपली. अचानक आपल्या सगळ्यांचा ते निरोप घेते झाले. तो दिवस आपल्या सगळ्यांना स्पष्ट आठवत असेल. आजच्या सारखा पाऊस पडत होता. सगळीकडेच 7 ते 7:30 दरम्यान साधक वर्गामध्ये फोन खणखणत होते. स्वामीजी नाहीत, ही कल्पना करणं देखील शक्य नव्हतं, पण ते सत्य पसरणं हे कर्म प्राप्त होतं. आता काय करावं, कुठे जावं? कोणाच्या चरणी जावं? प्रचंड अशी तळमळ अंतःकरणामध्ये निर्माण झाली. पोरकेपणाची भावना व्यापून राहिली. एक प्रकारे अनाथ झालो का काय अशा पद्धतीने खूप खिन्नता आली. स्वामींनी देहाची खोल टाकली आणि ते खूप व्यापक झाले. स्वामीजी अत्यंत कृपाळू, अत्यंत दूरदृष्टीचे, म्हणून त्यांनी आपली जीवन नौका त्यांचा देह समर्पित करण्यापूर्वीच परम पूजनीय स्वामी मकरंदनाथांच्या ठिकाणी सहज अशी सोपवलेली होती. आपल्याला पूजनीय स्वामी मकरंदनाथांकडनं त्यांचं मनोगत ऐकायला आपण सगळेच जण आतुर झालेलो आहोत. सगळ्यांच्या तर्फेच मी त्यांना अशी प्रार्थना करतो की त्यांनी आपलं मनोगत आम्हाला सांगावं.
ओम सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. तिथीने गुरु पौर्णिमेचा आणि तारखेने 30 जुलै असा त्या दिवशी असणारा हा दिवस ज्या दिवशी आपल्या सर्वांवर एक विचित्र आघात झाला, ज्या दिवशी आपण सर्वजण खरंच ओरके झालो. स्वामीजींच्या जाण्याने, देह ठेवण्याने पोरका या शब्दाचा अर्थ समजला. आपण पंढरपूरला नुकतेच आनंद यात्रेसाठी म्हणून गेलो होतो मागच्या वर्षी, तेव्हा चैतन्य महाराज देगलूरकर असं म्हणाले की ज्याचे वडील गेले त्याला पोरका म्हणत नाहीत, आई गेली की त्याला पोरका म्हणतात. तशा प्रकारे आपल्या सगळ्यांना एक प्रकारे पोरकेपणाची भावना आजच्या दिवशी आली हे खरं आहे. आणि मी अनेक वेळेला ऐकतो की स्वामीजींनी तुम्हाला माझ्या हाती सोपवलं म्हणून तुम्हाला सुरक्षित वाटत, पण आई विना असणारी ती पोरकेपणाची भावना माझ्या मनातूनही गेलेली नाही आणि ती जाणं शक्यही नाही. मी त्यांना आठवून बोलतो. त्यांनी जे सांगितलं शिकवलं ते पाठ करून बोलतो असं समजा. मला परमार्थातलं स्वतंत्र असं काहीही कळत नाही. खरंच कळत नाही. खरंच त्यांच्यापाशी जर आहे त्याच्यापेक्षा अधिक चांगला पर्याय असता त्यांच्यापाशी फारसा चांगला पर्याय नव्हता म्हणून त्यांनी मला निवडला. समीर बोलत असतानाच मला ती कवी ग्रेस त्यांनी लिहिलेली कविता आठवली. आणि त्यांनी गद्यात त्याच भाषेत सांगितलं की असाच पाऊस पडत होता, आज जसा पाऊस पडतोय तसाच. ती गेली ते रिमझिम पाऊस निनादत होता. आणि त्या मुलाला समजलं, अंगणात गमले मजला संपले बालपण माझे. भिंतीवर धुरकट तेव्हा कंदील एकटा होता असं त्यांनी वर्णन केलेलं आहे. आणि मला प्रथम जेव्हा नाना मेहला आला घरी, मला म्हणाला की चला चल तू, स्वामीजींची तब्येत बरी नाहीये. आणि म्हणाला की आपण लगेचच जाऊ. आम्ही दोघही सायकलवरून माझ्या अपार्टमेंटला आलो तर बाहेरच ते आईस्क्रीम पार्लर आहे रस्त्याच्या सुरुवातीला, तिथंच विजय भेटला. मला म्हणाला की सायकल लाव. मी सायकल बाजूला लावली आणि म्हणाला की ते गेलेलेच आहेत. आपल्या पायाखालची वाळू सरकणं म्हणजे काय हे त्यावेळेला मला समजलं. मी स्वामीजींकडे गेलो. स्वामीजी आतल्या खोलीत पलंगावर होते. त्यांच्या कपाळावरून चेहऱ्यावरून छातीवरून पायावरून हात फिरवला. पाच सात मिनिटांनीच डॉक्टर तळवलकर आले. त्यांनी स्वामीजींना तपासलं. आणि त्यांच्याबरोबर आम्ही बाहेर आलो. काही न बोलता ते बॅग भरत होते. जाताना ते सांगून गेले की आपण काही करू शकत नाही, त्यांची इच्छा होती, त्यांनी देह ठेवला असं म्हणाले. माझ्या डोळ्यासमोरून चलचित्रपटाप्रमाणे 1976 साली मी त्यांच्याकडे आलो. 20 वर्षांचा काळ एका क्षणात सगळा तरळून गेला. आपल्यावर जीवा पेक्षाही अधिक स्वतःपेक्षाही अधिक प्रेम करणार आहे. आपल्या साधनेची काळजी वाहणार आहे. आपल्याकडून उत्तम कर्म घडावीत अशी अपेक्षा धरणार आहे. कर्म भक्ती योग ज्ञान या सर्व अंगांनी स्वतः परिपूर्ण असणार आहे आणि ती परिपूर्णता प्रदान करणार आहे. सायलीने म्हटल्याप्रमाणे मायबाप जीवनाचा एकमेव आधार होऊन राहिलेले. मला असं आठवत कि सर्वांना जसं लहानपणी आपले आई वडील आपल्या जीवनाचा आधार वाटतात तसं मलाही वाटत होतच. पण आई वडिलांपेक्षाही अधिक आधार मी त्यांच्या ठिकाणी पाहिला. आई वडील असतानाच आणि माझ्या आई वडिलांनीही त्यांच्या ठिकाणी आधार शोधला. त्यांची कितीतरी रूप डोळ्यासमोरून तरळून गेली. दुकानामध्ये अतिशय शांतपणाने बसणारे बसलेले कोणीही नाही, गिराहीकही नाही आणि दिवेही मालवलेले. त्यांचं दुकान अरुंद आणि लांब असं होत, त्यामुळे रस्त्याच्या अगदी आत टोकाला शांत बसून राहिलेले प्रबोध करणारे. दुकानात बसून साधकांच्या प्रश्नांना उत्तर देणारे. मातृस्मृती ग्रंथालयामध्ये दासबोधाची तसंच सत्यसाई निलयमध्ये दासबोधाची अतिशय तेजस्वी प्रवचन करणारे आणि महाराष्ट्रात ज्याचा जन्म झालेला आहे, मराठी ज्याची मातृभाषा आहे आणि ज्ञानेश्वरी ज्यांनी वाचली नाही त्याचं जीवन व्यर्थ आहे असं सांगणारे, ज्ञानेश्वरीवर जीवापाड प्रेम करणारे. माझ्या आजारपणात ते एकदा असं म्हणाले की माझ्या आजारपणात मी एक एक ओवी डोळ्यासमोर आणत असे. दीपाचे नि प्रकाशे गृहिणचे व्यापार जैसे देही कर्म जात तैसे योगयुक्ता आणि माझ्याकडे पाहत असे, वळून पाहत असे, स्वतःकडे पाहत असे आणि मला असं लक्षात येत असे असं म्हणत असत की या ओवीचा आपल्याला अनुभव आहे. आमुचा प्रकृती पहिली कडील भावो जरी कल्पने वीण लागसी पाहो तरी मज माझी भूते हेही वावो जे सर्व मी म्हणवनी. स्वामीजी म्हणत असत की माझ्या जीवनाला मी ही ओवी लावून पाहायचो आणि आपल्या स्वतःच्या प्रकृतीच्या पलीकडचं भाव आत्मस्वरूप लक्षात घेऊन सगळं जगत देखील बाजूला सारून आपल्या कल्पनेत असणार परमात्म्याकडे पाहता येतं का, तर आपल्याला पाहता येतं असं माझं उत्तर होतं असं स्वामीजी म्हणत असत. वार्षीये वीण सागरू जैसा जळे नित्य निर्भरू तैसा निरुपचारू संतोषी जो. स्वामीजी म्हणत असत की मी माझ्याकडे ती ओवी लावून पाहतो की कोणत्या उपचाराने मी संतुष्ट होतो का. मी नेहमीच संतुष्ट असतो, जसा सागर पाऊस पडल्यानंतर संतुष्ट असं नाही, तर त्याची संतुष्टता त्याच्या ठिकाणी परिपूर्णत्वानी असते. तसाच मी आहे असं मला जाणवलं. मी ज्ञानेश्वरी जगलेली आहे असं छाती ठोकपणाने सांगणारे असे माझे स्वामीजी होते. मी त्यांच्याकडे अनुग्रहासाठी जेव्हा गेलो तेव्हा मी त्यांना ध्यानाची प्रक्रिया विचारत होतो. ते मला म्हणाले ते की मी कधीतरी तुला ध्यानाची प्रक्रिया सांगेन. मी त्यांना जेव्हा विचारलं तेव्हा मला म्हणाले की तुला नुसती ध्यानाची प्रक्रिया समजून हवी की तुला अनुग्रह हवाय. तर अनुग्रह हा शब्द फारसा मी ऐकलेला नव्हता. जरी कधी वाचला असेल तरी देखील खूप रजिस्टर झालेला नव्हता. पण अनुग्रह म्हणजे काहीतरी विशेष वेगळा विधी असणार असं मला वाटलं. म्हणून मी म्हटलं की मला अनुग्रह दिला तरी चालेल. मग म्हणाले उद्या सकाळी 8 वाजता ये आणि बरोबर फुलं आणि नारळ घेऊन ये, श्रीफल घेऊन ये. तसं मी घरी गेलो. दुसऱ्या दिवशी जाताना फुलवाल्याकडून फुलाचा पुडा घेतला. एक घरात नारळ होता तो घेऊन मी स्वामीजींकडे गेलो. अनुग्रह झाल्यानंतर स्वामीजी मला म्हणाले आता तू आणलेला जो हार आहे तो ज्ञानेश्वर महाराजांना घाल. तर मी म्हटलं मी फुलाचा पुडा आणलाय. मला माहिती नव्हतं की अनुग्रहाच्या वेळेला काय काय न्यायला पाहिजे. मी गुरुदक्षिणा देखील नेली नव्हती. मी त्यांच्याकडे अक्षरशः रिकाम्या हाताने गेलेलो होतो. त्यांनी सांगितलं श्रीफल आणि फुलं घेऊन ये. आमच्या घरी देखील कोणी अनुग्रह घेतलेला नव्हता आईनी वडिलांनी की ज्यांना कोणाला विचारावं. आणि मग नंतर असं कळलं की स्वामीजींकडे अनुग्रह घेण्यासाठी जर जायचं तर बरोबर प्रसाद घेऊन जायला पाहिजे, त्यांना अर्पण करण्यासाठी काही दक्षिणा घेऊन जायला पाहिजे असं लोक करतात. हेही मला खूप उशिरा कळलं कारण तशा ओळखी खूप कमीच होत्या. नाही मुठरे पोह्याची, नाही कणी विदुरा घरची, नाही फळे त्या शबरीची, रिक्त हस्त आलो राया, रिक्त हस्त आलो. आणि असं रिक्त हातांनी जाऊन त्यांनी माझं जीवन खरोखरच कृतार्थ केलं. स्वामीजींना आजारी पडलेलं आवडत नसे. ते स्वतः आजारी आहेत असं कधीही मी पाहिलं नाही. त्यांचा एक 83 साली त्यांना हार्टचा अटॅक आलेला होता. ते जर सोडलं तर ते आजारी पडलेले नव्हते. ते सांगत असत की मी डॉक्टर माइंडेड नाहीये, त्यामुळे जर काही झालं त्यांच्या देहाला काही कधी होती असेल, खोकला होत असेल, तेव्हा ते तपासून पाहत असत काय बरं काल काय खाण्यात आलं का परवा काही खाण्यात आलं असं ते सरला ते काय झालं असं विचारत असत. मला असं वाटत असे की एवढ्या थोड्या इकडं तिकडं खाण्याने खोकला वगैरे येऊ शकतो. पण त्यांचा देह अतिशय शुद्ध आणि निर्मळ होता. ते आपल्या आचार विचार आहार विहाराला परत परत तपासून पाहत असत. आणि ते असं सांगत असत की मला पूर्वी एकदा प्लुरोसी झालेली होती आणि डॉक्टर येऊन तपासून जात होते. पूर्णपणाने महिना दीड महिना माझी विश्रांती चाललेली होती. डॉक्टर आले की सांगत असत की तुम्ही औषधं नियमित घेताय ना. मी काही बोलत नसे असं ते म्हणायचे. आणि असेच डॉक्टर तपासायला आले, रिपोर्ट्स काढले गेले. ते म्हणाले की तुमचा आता आजार बरा झाला. स्वामीजी म्हणाले की आता ती जी औषधं आणलेली आहेत राहिलेल्या औषधाचं काय करायचं. तर डॉक्टर म्हणाले की किती औषधं राहिली आहेत काय बघू बरं खोक. तर ती सगळी औषधं जशीच्या तशी होती, त्यांनी एकही गोळी घेतलेली नव्हती. ते म्हणाले की तुम्ही कोणती औषधं घेतली नाहीत. स्वामीजी म्हणाले की मी कधीही औषधं घेत नाही, ही सगळी औषधं आता तुम्ही घेऊन जा असं त्यांनी डॉक्टरांना सांगितलं. औषधाशिवाय ते बरे झाले. अशा प्रकारचे स्वामीजी त्यांना मात्र 91 सालापासून ते 96 सालापर्यंत अनेक प्रकारच्या दुखण्यांना सामोरं जावं लागलं. आता असं लक्षात येतं की कधी ना कधीतरी ते त्यांच्या वयाच्या संदर्भात आणि आयुष्याच्या संदर्भात प्रवचनामध्ये बोलत असत, पण ते गमतीने ऐकलं जात असे. ते म्हणत असत की एकदा जर चिरफाड झाली तुमच्या शरीराची तर अमुक अमुक वर्ष कमी होतील, एकदा जर तुम्हाला टायफॉइड झाला तर 100 किंवा 90 वर्षाचं आयुष्य धरलं तर तुमची 5 वर्ष गेलीच समजा, एकदा कावीळ झाली तर 5 वर्ष गेलीच समजा. मला एकदा टायफॉइड झालेला होता, मला एकदा कावीळ झालेली होती, माझ्या आयुष्याची 10 वर्ष गेलीच. आणि म्हणायचं की 90-100 वर्षांचं आयुष्य जर गृहित धरलं तर 5-5 सरळ वजा करायची, ऑपरेशन झालं अजून 5 वजा करायची. त्यामुळे म्हणाले साधारण 80-85 वर्ष एवढं जीवन असायचं असं मी समजतो असं स्वतःबद्दल ते म्हणत असत. एखाद दुसरा प्रसंग स्वामीजींच्या बरोबर व्यतीत केलेला मी या निमित्ताने तुम्हाला सांगणार आहे. 1992 साली स्वामीजींनी मला उत्तराधिकार दिल्यानंतर मला दर 15 दिवसांनी त्यांच्या घरी त्यांनी बोलवायला सुरुवात केली. मी मंगळवारी जात असे आणि 8:30 ते 9 अशी माझी वेळ असे. त्या वेळेमध्ये मी आणि मधुराताई स्वामीजींकडे आम्ही जायचो. त्याच्यात देखील गेल्या गेल्या साधारणपणे 15 मिनिटं ते आमच्याशी बोलत असत, पण नमस्कार करून बसेपर्यंत साधारणपणे 2-5 मिनिटं जात असत. थोडं इकडं तिकडं बोलणं झालं की ते खोल बोलणं सुरू करायचे. असं बोलणं साधारण अंदाजे 10-12 मिनिटांचं असायचं. मग ते बेल दाबायचे खरकन, ती आत वाजायची सरलाताई यायचा, तोपर्यंत दार लावून घेतलेला असायचा आतून, आणि म्हणायचं की आणा खायला आणा. आणि दर वेळेला एखादा गरम पदार्थ. खरं म्हणजे त्यांचा आपण किती पाहुणचार करायला पाहिजे, पण दर मंगळवारी दर 15 दिवसांनी जाणाऱ्या मंगळवारी त्यांच्याकडं तेच काही ना काहीतरी करून घेत असत आणि त्यांच्याबरोबर खायचं आणि 9 वाजता निघायचं असा आमचा क्रम असायचा. तसंच एका मंगळवारी मी गेलो 8:30 वाजता, थंडीचे दिवस होते. ते बेल वाजून आत गेल्यावर कोणी स्वामीजींना जाऊन सांगितलं की मकरन आलाय, तर आतूनच जोरात आवाज आला ये. आम्ही दोघं आत गेलो आणि म्हणाले की घे कडी लावून घे. मी आणि मधुराताईंनी स्वामीजींना नमस्कार केला. स्वामीजी पडून असत, पॅरलिसिस झालेला होता, त्यामुळं उशापाशी त्यांच्या खांद्यापाशी डोकं ठेवून नमस्कार करीत असू. नमस्कार केल्यानंतर ते डाव्या हाताने अतिशय आवेगाने जवळ ओढून घेत असत. आणि मग स्वामीजींच्या पलंगाच्या शेजारी असे आम्ही दोघं बसत असू. थोड्या वेळ स्वामीजी पिशवीनी आपली छाती शेकत पडलेले होते आणि काही काही 1-2 मिनिटं अतिशय शांत निस्तब्ध अशी गेली. आणि मग स्वामीजींनी आपलं डावं बोट इथं डाव्या हाताचं बोट भ्रुकुटी मध्यापशी लावत म्हणाले की इथं चिदाकाशामध्ये याच्या माग असं म्हणाले. साधकाला आपणच परमात्मा आपणच ब्रह्म अशा प्रकारचा बोध होत असतो. ध्यान समयी मी ऐकत होतो ते म्हणाले की अशा वेळेला नाम रूप कर्म करता गुण आकार या सगळ्यांपेक्षा वेगळा निसंग असा आत्मा केवळ आपण शिल्लक राहतो. त्यावेळेला आपण पूर्ण देहभाव विवर्जित होतो असं म्हणाले. आणि आत्मसंज्ञक शांतीचा लाभ त्यावेळेला साधकाला होतो असं म्हणून ते माझ्याकडे पाहायला लागले. तेव्हा मी स्वामीजींना म्हटलं की स्वामीजी मला कधी कधी असं झालेलं आहे. मी असं म्हटल्यानंतर माझ्याकडे मान अधिकच वळवली त्यांनी आणि माझ्याकडे पाहत माझ्या डोक्यावरून गालावरून त्यांनी त्यांचा डावा हात फिरवला आणि म्हणाले की अशा ध्यानाचा प्रत्यक्ष परिणाम साधकाच्या मनावर चित्तावर अंतःकरणावर होत असतो. त्यावेळेला साधकाचा ब्रह्मभावनेशीच ब्रह्मभावनेला स्पर्श होतो आणि असा क्षण क्षण स्पर्श होत राहिला की साधकाची मन बुद्धी बदलते असं म्हणाले आणि ती बोधाला अतिशय अनुरूप अशी होते. थोडं थांबले आणि म्हणाले की नंतर त्याची कर्मही हळूहळू बदलायला लागतात. त्याच्या आंतरिक बोधाने कर्म देखील प्रभावित होतात. नम्रता करुणा प्रेम दया क्षमा शांती त्याच्या वर्तनामध्ये मग दिसायला सुरुवात होते. म्हणाले की आत्मसुखाचा अनुभव ध्यानकाली घ्यावा. त्याच्या पाठोपाठ देह मन बुद्धीचं ट्रान्सफॉर्मेशन महत्वाचं. त्याच्या पाठोपाठ आपली कर्मही बोधाला अनुरूप घडणं जरुरीचं आहे. मग जगामध्ये स्त्री पुरुष सुष्ट दुष्ट आपला परावा सगळं काही भगवत स्वरूप आहे अशा प्रकारचा बोध व्हावा. आणि हसून एकदम म्हणाले की अशी मजा आहे काय. आणि मग म्हणाले की स्वामींनी जीवनात हे सगळं केलेलं आहे तुम्ही हे कराल मिळवाल. आणि मग खोलीमध्ये बोट दाखवून म्हणाले त्यांच्या खोलीमध्ये तुकाराम महाराजांचा स्वरूपानंदांचा असे अनेक फोटो होते समर्थांचा. ते म्हणाले की हे सर्व संत बसलेले आहेत ना तुमच्याकडून हे सगळं करून घेतील असा असा एक प्रसंग तेव्हा मी लिहून ठेवलेला आहे तो वाचून दाखवला. तसंच एकदा गेलेलं असताना पलंगावर स्वामीजी पहुडलेले होते आणि आमच्याकडे पाहत आणि त्याच वेळेला त्यांनी घड्याळाकडे पाहिलं. त्यांची त्यांचा खूप कटाक्ष असे वेळेकडे त्यामुळे बऱ्याच वेळेला ते दिलेल्या वेळेमध्ये व्यक्ती आली आहे ना हे व्यक्तीला पाहायचंय आणि लगेच घड्याळात पाहायचंय. त्यामुळं घड्याळ पाळण्याची किंवा वेळ पाळण्याची त्यांना किती निकड वाटते हे न कळत ते लक्षात आणून देत असत. आम्ही बरोबर 8:30 गेलेलो होतो पण एकीकडे आमच्याकडे पाहत आणि त्याच वेळेला घड्याळाकडे पाहत ते हातांनी जवळ येण्याची खूण ही करत होते. असंच त्यांना नमस्कार करून त्यांच्या बाजूला आम्ही बसलो. आणि मग डावा हात माझ्या डोक्यावरून फिरवून फिरवत मला म्हणाले की काय. आणि मग म्हणाले तुम्ही मुलं म्हणजे रत्न आहात, रत्न. ते म्हणाले की मला जर कोणी विचारलं की स्वामीजींनी काय कमावलं जीवनामध्ये, तर मी असं म्हणेन की माझ्या भोवती जमलेली ही मुलं आणि मुली. मधुराताईंकडे पाहत म्हणाले काय ग चिमणे, तुला कसं काय वाटत. मी स्वामीजींना म्हणलं की आपल्याला हवं तसं वर्तन आमच्या हातून घडावं, सर्व अंगांनी आपली सेवा घडावी असं वाटत. तर स्वामीजी म्हणाले की हा सर्वात कठीण गोष्ट म्हणजे सद्गुरूंची सेवा. ते म्हणाले की मी एकदा स्वरूपानंदांना म्हटलं की आपली प्रत्यक्ष सेवा माझ्या हातून अद्यापपर्यंत घडलेली नाही. तेव्हा स्वरूपानंद म्हणाले तुम्ही जी ज्ञानेश्वरी सांगता ती माझी सेवाच आहे. थोडा असाच शांततेत गेला. मग माझा हात हातात घेत म्हणाले की सद्गुरूंच्या देहाची सेवा ही गौण आहे, सद्गुरूंना काय आवडतं ते करणं हीच त्यांची खरी सेवा. स्वामींची या मनोभावा न चुकीजे हेची परमसेवा. ध्यान, नाम, पूजा, सत्कर्म, सत्संगती ही सद्गुरूंची सेवा. सर्वाभूती प्रेम ही सद्गुरु सेवाच असं म्हणाले. व माझ्याकडे वळून म्हणाले की देहानी, मनानी, बुद्धीनी जशी सेवा घडते तशी आत्म्याच्या अंगाने देखील सेवा घडत असते. चढत्या वाढत्या क्रमाने अशी सेवा घडते. स्वरूपाकार होणं, सद्गुरूंशी एकरूपता अनुभवणं ही खरी सेवा. याला समर्थांनी आत्मनिवेदन म्हटलेलं आहे असं म्हणाले. सद्गुरू नित्य आनंदात असतात, शिष्य नेहमी तसाच नित्य आनंदात राहू लागला की त्याच्या हातून जे जे घडतं ती ती सगळी सद्गुरूंची सेवाच असं म्हणाले. आजच्या या पुण्यस्मरणाच्या दिवशी स्वामीजी नेहमी म्हणत असत, स्वरूपानंदांच्या पुण्यतिथीच्या वेळेला हमखास म्हणत असत, थोर महात्मे होऊन गेले चरित्र त्यांचे पहा जरा, आपण त्यांच्या समान व्हावे हाची सापडे बोध करा असं म्हणत असत. तसं स्वामीजींच्या गुणांचं चिंतन करत, त्यांच्या प्रेमाचं चिंतन करत आपणही असं निष्काम, निरपेक्ष प्रेम, शांती, समाधान ईश्वराशी, भगवंताशी, परमात्म्याशी तदाकारता अनुभवणार अत्यंत समाधानाचं असं जीवन जगण्याची प्रेरणा स्वामीजींकडून घेऊया. हरि ओम तत्सत. हरि हरि.
आपण आता स्वामी माधवनाथांची आरती करणार आहोत. प्रथम सद्भक्त कुटे काका स्वामीजींच्या मूर्तीला हार घालतील आणि मग सद्भक्त कुटे काका आणि कुटे काकू स्वामीजींची आरती करतील. विलासदादा आरती म्हणणार आहे, त्याच्याबरोबर आपण सगळेजण या आरतीमध्ये सहभागी होणार आहोत.
आरती माधवनाथा, आरती माधवनाथा, दास भक्ति ने पाई, भक्ति ने पाई ठेवी तो माथा। आरती माधवनाथा, आरती माधवनाथा, कृपाळु तो ज्ञान देवी, पाजी सी अमृत वोवी, देसी जाणीव आगळी, जाणीव आगळी अजाण भक्त माधवनाथ, आरती माधवनाथ, मायेचे बंध तोडीसी, अक्षय सुख जोडीसी, सोहम स्वरूप कुण, स्वरूप कुण दावीसी आर्धा। आरती माधवनाथ, आरती माधवनाथ, संसारी संत महात्मा, प्रसन्न पूर्ण चंद्रमा, मिले अखंड चांदने, अखंड चांदने चकोर चित्ता। आरती माधवनाथ, माधवनाथ, दास भक्ति ने पाही, भक्ति ने सेवी दो माथा। आरती माधवनाथ, आरती माधवनाथ। बोला जगत गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ।